अखिल भारतीय हिंदू महासभेचं 25वं अधिवेशन अमृतसर येथे 1943 भरलं. ओळींनी 7व्यांदा अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते सावरकर निवडले गेले. आपल्या बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे त्यांना कार्य अशक्य वाटू लागलं. पोटदुखीच्या त्रासानी त्याला फार काळ सतावलं होतं. अंगात सतत तापाची कणकण असायची. परंतु मुसलमान धार्जिण्या काँग्रेसजनांच्या आत्मघातकी कृत्यांमुळे, लांगूल चालक प्रवृत्तीमुळे देशाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. ते पाहून स्वस्थ बसवत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ते जिद्दीनी आणि केवळ मनोबलाच्या सामर्थ्याने उभे राहत होते. पाकिस्तान निर्मितीला कडाडून विरोध, अखंड हिंदुस्थानासाठी तीव्र आंदोलन आणि काँग्रेसच्या ढोंगी वृत्तीचा पर्दाफाश यासाठी त्यांनी जीवापाड कष्ट केले. आता मात्र त्यांची प्रकृती इतकी बिघडली की शारीरिक ताण, प्रवास, कष्ट त्यांना झेपेनासे झाले, सहनशक्तीच्या पलीकडे गेले. त्यावेळी त्यांनी निक्षून आपली असमर्थता सांगितली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्या काळचे धडाडीचे नेते, आपलं कार्य उत्तम प्रकारे पुढे चालवतील अशा विश्वासानं आपला अध्यक्षपदाचा काटेरी मुगुट त्यांच्याकडे द्यावा आणि त्यांच्यासारख्या कर्त्या माणसाच्या समर्थ खांद्यांवर ही धुरा द्यावी असं त्यांनी सुचवलं. 3 वेगवेगळ्या पत्रांमधून त्यांनी हे विचार व्यक्त केलेले आहेत.
पत्र क्रमांक 1. हिंदू महासभेच्या माझ्या अध्यक्षपदाचे 6वे वर्षही संपुष्टात आले असल्यामुळे माझ्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र देण्याचा निर्णय प्रसिद्धीण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे मला वाटते. म्हणून पुढील वर्षाच्या अध्यक्षीय मतनोंदणीच्या पहिल्या फेरीतही माझे नाव न घालता या कार्यभागापासून माझी मुक्तता करावी अशी महासभेच्या मतदारांना, आपला नेता निवडण्याच्या त्यांच्या अधिकारावर कुठलेही आक्रमण न करता माझी विनंती आहे. सतत 6 वर्षे अध्यक्षपदाची धुरा वाहताना पडलेल्या कामाच्या ताणामुळे माझ्या प्रकृतीवर जो पुढे न झेपण्याइतका ताण पडलेला आहे, आणि दुसरे म्हणजे माझ्या पूर्वीच्या त्यागपत्राच्या वेळी काढलेल्या पत्रकावरून हे दिसून येईल की आता मी स्वतःच पुढे येऊन आपल्या समर्थ सहकार्यांपैकी कोणास तरी पुढील वर्षासाठी हिंदू महासभेचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात मतदारांना सहाय्य करावे असे मला वारंवार वाटत आले आहे. जरी हे त्यागपत्र निश्चितपणे शेवटचे ठरले पाहिजे हे खरे असले, तरी या संबंधात एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की मी आजच काही प्रथम त्यागपत्र देत नाही. ऑगस्ट 1940 मी जेव्हा अतिशय आजारी पडलो आणि तरीसुद्धा मदुरेच्या अधिवेशन प्रसंगी अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली तेव्हा मी पहिले त्यागपत्र दिले. परंतु अखिल हिंदुस्थानातील हिंदू संघटनी लोकांच्या बलवत्तर आणि प्रेमळ आग्रहामुळे आणि विशेषतः मदुरेच्या स्वागत समितीने आपण त्यागपत्र मागे घेतले नाही तर अधिवेशन यशस्वी होणे अशक्य असे आग्रहपूर्वक लिहिल्यामुळे मी 4थ्या वेळीही अध्यक्षपद मान्य केले आणि अक्षरशः खाटेवर घालूनच मला अधिवेशनास न्यावे आणावे लागले. पुढील वर्षी 1941 मी दुसऱ्यांदा त्यागपत्र दिले, परंतु जवळजवळ एकमताने मी पुन्हा 5व्यांदा निवडलो गेलो. याचवेळी भागलपूर प्रकरण उद्भवले आणि हिंदुत्वाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या ठिकाणी मी स्वतःच ठामपणे उभे राहणे हेच माझे कर्तव्य आहे असे वाटले. म्हणून भागलपूरच्या निशस्त्र प्रतिकाराचा सर्वाधिकारी म्हणून माझी जेव्हा निवड झाली तेव्हा निश्चित विजय मिळतो त्या लढ्यात ज्या सहस्रावधी हिंदू संघटक झुंजारांनी अहमहमिकेने भाग घेतला त्यांचे नेतृत्व स्वीकारून कारावासही पत्करला. हे कठीण कार्य हातावेगळे होताच मी जुलै 1942 तिसरे वेळी माझे त्यागपत्र पुन्हा प्रविष्ट केले, परंतु कार्यकारिणीने ते मान्य करण्याचे नाकारले. इतकेच नव्हे तर मी ते परत घेईपर्यंत काम पुढे चालू न करण्याचेही ठरविले. याचवेळी काँग्रेसची सोडा हिंदुस्थान पण ठेवा तुमचे सैन्यची चळवळ आरंभिली गेली आणि पुढे तर माझ्या दृष्टोत्पत्तीस हेही आले की काँग्रेसची बटीक म्हणून हिंदू महासभेने काम करण्याचे नाकारल्याने कारागृहाबाहेर असलेल्या कित्येक काँग्रेस पुढाऱ्यांनी हिंदू महासभास आपल्या हातात घेण्याचा कट केला. त्यांची अशी स्पष्ट इच्छा होती की हिंदू महासभेने काँग्रेसप्रमाणेच आपलेही नाक कापून घ्यावे आणि पाकिस्तानला निदान तात्विक मान्यता तरी द्यावी. त्यावेळच्या माझ्या तर्कास त्यानंतर घडलेल्या घटनांवरून पुष्टीच मिळते. वेळीच या धोक्यापासून हिंदू महासभेस दूर ठेवण्यासाठी, त्या भयसूचक घंटेचा निनाद भरतखंडात पसरविण्यासाठी आणि त्या कटाचा बीमोड करण्यासाठी तर मी नुसते त्यागपत्र न देण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, निवडणूक लढविण्याचेही ठरविले. गेल्या 6-7 वर्षात मी निवडणूक प्रत्यक्ष अशी याच वेळी आणि प्रथमतः लढविली. हिंदू महासभेच्या बुद्धिनिष्ठ आणि असीम प्रेमनिदर्शक पाठिंब्यामुळे मी परत जवळजवळ एकमताने 6व्या वेळी पुन्हा अध्यक्षपदी निवडलो गेलो. कानपूर येथील अधिवेशनात केवळ पाकिस्तान योजनेच्याच विरुद्ध नव्हे तर मध्यवर्ती सरकारापासून फुटून राहण्याच्या प्रांतिक स्वयंनिर्णयाधिकारालाही विरोध दर्शविणारा असा एक महत्वाचा ठराव अगदी निस्संदिग्ध शब्दात केला गेला. हिंदूंच्या सैनिकीकरणाच्या चळवळीला एक अपूर्व चालना मिळाली आणि हिंदू महासभेचे काँग्रेसीकरण करण्याच्या कल्पनांना आणि कटांना मूठमाती मिळाल्यामुळेच काँग्रेसमधील सी राजगोपालाचारी सारख्या मोठमोठ्या आधारस्तंभांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. सी राजगोपालाचारी यांनी तर प्रकटपणे शोक केला की हिंदू मुसलमान ऐक्य साधण्याच्या माझ्या पाकिस्तानला संमती देण्याच्या योजनेसंबंधी हाताचे बोटावरही न मोजता येण्या इतके जे हिंदू महासभेतील पुढारी सहानुभूतीपूर्वक पाहात ते सुद्धा कानपूर येथील अधिवेशनात जनकोलाहलाच्या म्हणजे क्राऊड सायकॉलॉजीच्या विचारसरणीला बळी पडले. उपरिनिर्दिष्ट निवेदनावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसून येईल की दुसऱ्या छेदकात सांगितलेल्या कारणांसाठीच मी अध्यक्षपदाची धुरा उतरून ठेवण्याचे प्रयत्न पूर्वी वारंवार केले आहेत. आता मात्र त्यागपत्र देण्याचा अंतिम आणि निश्चित निर्णय मी घेतला आहे. हे इतके स्पष्टीकरण देण्याचे कारण इतकेच की या माझ्या त्यागपत्रामागे उपरिनिर्दिष्ट कारणांव्यतिरिक्त आणखी काहीतरी विशेष कारण असावे असा चुकीचा समज झाल्यास किंवा छद्मीपणाने कोणी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला वाव मिळू नये. माझे असे ठाम मत बनले आहे की पूर्वी कधीही नव्हती इतकी आता आज हिंदू महासभा ही संस्था प्रबळ आणि एका विचारसरणीने अनुप्राणित झालेली आहे आणि म्हणूनच यावेळी मी त्यागपत्र देण्याचे ठरविले आहे. अगदी पूर्वदूषित आणि विरुद्ध दृष्टिकोनातून विचार करणारे प्राध्यापक कुपलंड, क्रिप्स शिष्टमंडळातील एक सदस्य, हेही आपल्या दि क्रिप्स मिशन नावाच्या अगदी ताज्या पुस्तिकेत असे लिहितात की हिंदू महासभा ही एक झुंजार हिंदूंची कणखर संघटना आहे आणि सदस्य संख्या आणि समाजातील प्रभाव या दोन्ही दृष्ट्या तिची झपाट्याने वाढ होत आहे. हे त्यागपत्र सादर करतेवेळी मला विशेष आनंद होत आहे कारण सबंध हिंदुस्थानातील हिंदू संघटक जगतात माझ्याविषयी संपूर्ण विश्वासनी असीम प्रेमयुक्त आदर आहे तोच हे त्यागपत्र देण्याचा सुयोग घडून येत आहे. गेल्याच महिन्यात माझ्या 61व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या समारंभात माझ्या लक्षावधी देशबांधवांनी आणि धर्मबांधवांनी भाग घेतला. हिंदुस्थानभर नगरानगरातून आणि खेड्याखेड्यातून झालेल्या सहस्रावधी सभा, स्थानिक विधिमंडळे, समित्या आणि वाङ्मयीन तसंच धार्मिक संस्था यांनी दिलेली मानपत्रे, हिंदू महासभेचे अधिकृत सभासद नसलेल्या आणि असलेल्या अशा अनेक थोर हिंदू पुढाऱ्यांचे शुभचिंतनपर संदेश, राष्ट्रातील प्रमुख नियतकालिकांचे विशेषांक आणि वृत्तपत्रांचे अग्रलेख या सर्वांचे द्वारा मी हिंदुत्वासाठी केलेल्या अल्पस्वल्प सेवेची प्रशंसा भावना उचंबळविणाऱ्या अशा प्रेमळ शब्दात व्यक्तविली आहे आणि माझे ठाई आणि मी सांगत असलेल्या हिंदू तत्वज्ञानाचे ठाई, असीम विश्वास आणि त्याचे भविष्याविषयी दुर्दम्य आशा असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. अखिल भारतातील हिंदू संघटक जनतेने त्याचप्रमाणे माझे सहकारी आणि मित्र यांनी माझे ठाई जे असीम प्रेम ठेवले, जो नितांत आदर आणि विश्वास व्यक्तविला आणि माझ्यात जे दोष आढळले असतील त्याकडे दुर्लक्ष करून सहनशीलता दर्शविली त्याविषयी त्या सर्वांचे मी विनम्रपणे आभार मानतो. जरी मी अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले तरी हिंदू महासभेच्या सर्वसाधारण सैनिकांमध्ये एक पाईक म्हणून उभा राहून हिंदुत्वाचे प्रगतीसाठी उभारलेल्या आंदोलनातून मनःपूर्वक सेवा करीत राहीन हे उच्चारून सांगण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. हिंदू महासभा चिरायू होवो, हिंदू राष्ट्र चिरायू होवो. पत्र क्रमांक 2. कार्यकारिणी समोर माझे त्यागपत्र असताना सुद्धा महासभेच्या अध्यक्षपदी ओळीने सातव्या वेळी माझी योजना करून महासभेच्या मतदारांनी जे प्रेम, जो विश्वास आणि केलेल्या कामाची कृतज्ञता प्रत्यक्ष स्वरूपात व्यक्तविली याविषयी मी आभारी आहे. परंतु मला जे भय वाटत होते त्याप्रमाणे माझी प्रकृती क्रमशः खालावत चालली असून गेले 15 दिवस तर फुफ्फुसांच्या विकारांमुळे मी अगदी अंथरुणाला खिळून आहे. वैद्यकीय मंडळाने मी कुठलाही लांबचा प्रवास नि त्यातही ज्या भागात थंडी विशेष जाणवते अशा भागात अंगीकारावा या विरुद्ध आहे. तरी सर्व हिंदू संघटकांनी मी हिंदू महासभेच्या अमृतसर येथील रौप्य महोत्सव अधिवेशन प्रसंगी उपस्थित राहू शकत नाही याविषयी क्षमा करावी. मी ही गोष्ट आधीच स्वागत समिती आणि सर कार्यवाह डॉ बाशी मुंजे यांना कळविली आहे आणि धर्मवीर मुंजे यास सर कार्यवाहकाचे नात्याने आपल्या घटनेप्रमाणे कार्यकारिणीची बैठक बोलावून या प्रश्नाचा उहापोह करावा आणि आपल्यातील प्रथम श्रेणीच्या पुढाऱ्यांपैकी कोणातरी एकाची योजना अधिवेशनापुरती अध्यक्षपदी करावी असेही सुचविले आहे. या संबंधात माझे वैयक्तिक मत असे आहे की डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची माझे जागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली जावी. विशेषत माझी प्रकृती मूळ पदावर येऊन मी पूर्ववत सर्व कामे त्याच जोमाने करू लागेतो बराच अवधी लागेल ही गोष्ट लक्षात घेतली तर मी सांगितल्याप्रमाणे करणे अधिकच उचित होय. तरीसुद्धा कार्यकारिणीचा निर्णय अंतिम समजण्यात यावा. ज्याला म्हणून शक्य आहे त्या सर्व हिंदू संघटकांनी अमृतसर अधिवेशनास उपस्थित राहावे अशी माझी सूचना आहे. अमृतसर येथील स्वागत समितीने हे रौप्य महोत्सवी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी लागणाऱ्या अगदी बारीक सारीक गोष्टींपैकी एकही गोष्ट करावयाची बाकी ठेवली नाही. माझ्या प्रकृतीच्या अशा परिस्थितीत या ठिकाणी या अधिवेशनाला विशेष असे महत्व का प्राप्त झाले आहे आणि हिंदू राष्ट्राच्या मानसिक अवस्थेमध्ये झालेल्या अपूर्व क्रांतीचे अपूर्व असे निदर्शन करण्यासाठी या रौप्य महोत्सवी अधिवेशनात अखिल हिंदू ध्वजाचे खाली समस्त हिंदू मात्रांनी एकत्रित येणे कसे आवश्यक आहे याचे विस्तृत विवेचन करणे याहून शक्य नाही. या अत्यंत त्रोटक पत्रकात मी एवढेच फार तर सांगू शकेन की जर समस्त हिंदू मात्रांनी स्वतःशी प्रतारणा केली नाही आणि पूर्वीच्या इतिहासात शेकडो वेळा घडले त्याप्रमाणे प्राप्त परिस्थितीशी यशस्वीपणे तोंड द्यावयाला ते उभे ठाकले तर अवताराच्या जन्मदिवसाप्रमाणेच हिंदू महासभेचा जन्मदिवस हा सुद्धा हिंदूंच्या इतिहासात नवीन युगाचा, हिंदू युगाचा प्रारंभ दिन म्हणून सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्याचा सुयोग प्राप्त होईल. पत्र क्रमांक 3. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आगमन प्रसंगी पुण्याच्या सत्कार समितीचे प्रमुख धर्मवीर भोपटकर यांना दिनांक 1/8/1944 या दिवशी आपल्या मुंबई येथील अध्यक्षीय कार्यालयातून खालील विद्युत संदेश वीर सावरकर यांनी धाडला. डॉ मुखर्जी महाशयांच्या सत्कारात मी सहभागी आहे. त्यांनी केलेली असीम सेवा, मध्यवर्ती सरकारातून फुटून निघणाऱ्या प्रांतिक स्वयंनिर्णयाचा त्यांनी आता केलेला तीव्र निषेध आणि हिंदुस्थानच्या विच्छेदीकरणाला विरोधण्याचा त्यांनी व्यक्तविलेला निश्चय याविषयी हिंदू मात्र कृतज्ञ आहे. आज हिंदू राष्ट्राच्या हाती सर्वोच्च सन्मानाचे जे एकच प्रतीक उरले आहे असा हा हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट पुढील अधिवेशनात त्यांचे शिरावर ठेवला जावो अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. हिंदू धर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय.